नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशेल्स भोंवडेर वतले. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह आयज गुजरातात भारताची पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले. भूकंपग्रस्त व्हॅनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्ताद खाला भारतान मानवतावादी मजत आणि भलायकी उपकरणां धाडल्यात. FIH दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-8 असे हारयले. आणि फिफा विश्वचषकात फ्रान्सान नॉर्वेचेर 4-8 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 3 दिसांच्या सेशेल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हण हाजीर रावपाक सेशेल्सच्या भोंवडेर वतले. प्रधानमंत्री हांची हे आदी 2015 सेशेल्साक गेल्ले. ह्या सुवाळ्याक भारतीय संरक्षण दळाचो एक पंगड भारतीय नौदळाच्या 2 तारवांवांगडा वांटो घेतले असे विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळा. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मिनी हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेत उलयतले आणि भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर विचारांचे दिवप घेवप जातले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज गुजरातात गांधीनगरातल्या महात्मा मंदिरातल्या भारताची पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सी सुरू करतले. मंत्री शहा जायते ते मुखेल उपक्रम सुरू करपा खातीर आणि पुनरावलोकन बसका घेवपा खातीर 3 दिसांच्या गुजरात भेटेर आसात. मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुखेलमंत्री हर्ष सांघवी, सहकार क्षेत्रातले प्रतिनिधी आणि 4000 वाहन चालक जका सारथी असे म्हणतात ते ह्या कार्यावळीत वाटो घेतले. सगळ्यात बरे कामगिरी करपी ड्रायव्हरांक प्रमाणपत्रां भेटयतली. व्हॅनेझुएलात जाल्ल्या विध्वंसक भुंयकापाक लागून व्हडा प्रमाणात जीव गेले, लोक जखमी झाले आणि व्हड लुकसाण झाला ताका जाप दितना भारतान ऑपरेशन अमिस्ताद सुरू केला. ऑपरेशन अमिस्ताद हे व्हॅनेझुएलाच्या लोकांप्रती एकचार दाखवपी मजत आणि आपत्ती निवारण मोहीम असा. विदेश व्यवहार मंत्रालयान एका निवेदनात म्हणा की हे कार्यवाहीचं एक भाग म्हणून भारतीय वायुसेनेची 2 C-17 ग्लोब मास्टर विमानां काल व्हॅनेझुएलाक वचपाक भायर सरली. तातूंत मजत पुरवण आणि चालू आशिल्ल्या आधार आणि बचाव यत्नांक मजत करपा खातीर 41 वांगड्यांचो बचाव पंगड धाडला. ह्या मजतीत भारतीय वैजकी कार्यदळ HADR पॅलेट आणि वखदा आशिल्लो भारतीय लष्करी फिल्ड हॉस्पिटल युनिट, 30 टन मजत पुरवण, 6 टन वखदा आणि हेर वैजकी उपकरणांचो आसपाव आसा. जहाज बांधणी क्षेत्रात जहाज बांधणी मळार भारताक संवसारीक पावड्यार केंद्र करपाची मोख भारत सरकारान दवरल्या असे केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आणि उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळे. ते बंदर कप्तान कार्यालयाच्या नव्या वास्तूच्या उक्तावणा वेळार पणजेत उलयताले.
टुडे वी आर इनॉग्रेटिंग मस्ट मोर देन अ बिल्डिंग. वी आर डेडिकेटिंग अ सिंबल ऑफ गोवास मेरीटाईम आयडेंटिटी, इट्स कमिटमेंट टू मॉडर्नायझेशन and its vision for a sustainable and people-centric future. Goa's relationship with the sea is unique and timeless. For centuries, its river and coastline have connected communities, supported livelihood and enabled trade and attracted visitors from across the world.
आपल्या मंत्रालयावरवी गोयात मेरीटाईम क्षेत्रात केंद्र सरकार 2000 कोटीचे प्रकल्प चालीक लायतले अशी माहिती मंत्री सोनोवाल हांणी दिल्या. हे शिवाय बेगीनूच गोयात वॉटर मेट्रो सुविधा सुरू करपाचे आश्वासन मंत्री सोनोवाल हांणी ह्या वेळार दिले.
आय एम पर्टिक्युलरली हॅपी टू से दॅट द गोवा वॉटर मेट्रो प्रोजेक्ट व्हिच वॉज अर्ली इन विशेष इन अ लेटर फेज हॅज नाउ बीन ब्रॉट into phase 1 implementation priority. Agar water metro successfully operate ki gayi hai Kosin mein, usi hisab se Goa mein bhi isko vishesh roop se badhava dena chahiye. To isliye CM sahab ka request ko aur Goa ki janta ki request ko humne maan kar ye aas maine elan kiya hai.
Yo khabro tumhi Akashvani Panji kendracha pradeshik khabra vibhagavarvi aikatat.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारत ब्रिटनाचे व्यापक अशे अर्थिक आणि व्यापार करार सीईटी वरवीं भारत ब्रिटनाचे संबंध व्याख्यात्मक तत्वाकडेन वतात अशे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगले. काल लंडनात झाल्या बिझनेस प्लॅनरी सत्रात संबोधित करतना मंत्री गोयल हांणी म्हणले की मुखार आशिल्ल्या अफाट संधींचेर विश्वास दवरून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या फुडाऱ्यांकडेन संवाद साधप हे महत्वाचे असा. तशेच दोनूय राष्ट्रांनी नवनिर्माणाक गती दिवपाक आणि चढ महत्वाकांक्षी गुंतवणूक करपाक एकठांय येवचे असो उलो मंत्री गोयल हांणी ह्या वेळार मारलो. गुळे वखदांक लागून राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थिरताय, अर्थिक हितसंबंध आणि देशातल्या तरणाट्यांच्या फुडाराक धोको निर्माण जाता असे सांगून केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी गुळे वखदा आड एकवटी झूज जिवपाचो उलो मारला. हे विशीं उलयतना तांणी सांगला की
नार्को ऑफेंडर्स आज टेक्नोलॉजी से सक्षम बने हुए हैं, वो नेटवर्क आधारित बन चुके हैं और मल्टी डोमेन अपराध के रूप में भी आज हमारे सामने खड़े हैं. ये सभी चीजें ये लड़ाई को और कठिन बनाती है. इसलिए हमारी प्रतिक्रिया एक रोड मैप आधारित होनी चाहिए और उसमें आधुनिक इंटेलिजेंस लीड बेस्ड प्रतिक्रिया होनी चाहिए, टेक्नोलॉजी ड्रिवन अप्रोच होना चाहिए और नेटवर्क सेंट्रिक लढाई हमने करनी पड़ेगी.
देशात घुवळे वखदा आणि त्याच्या व्यापारी जाळ्या आड लढो दिवपा खातीर समन्वय आणि तंत्रज्ञानाचो वापर करप गरजेचे असा हाचेर केंद्रीय घरमंत्र्यांनी भर दिलो आणि त्यांनी म्हणले की
ड्रग के व्यापार करने वालों के प्रति रूथलेस अप्रोच रखना है और ड्रग के विक्टिम जो है जिनको आदत लग गई है उनके प्रति सिंपथेटिक अप्रोच रखना है. हमारी सद्भावना ही वो बच्चों को फिर से सामान्य जीवन के साथ जोड़ सकती है.
आयर्लंडातल्या बॅलाफेस्टात झाल्या 2 मॅचींच्या T20 माळेच्या पहिल्या मॅचीत आयर्लंडान काल भारताक 34 धावड्यांनी हरयलो. हाका लागून आयर्लंडाक भारताचेर पहिलेच खेपे जैत मेळ्ळा. 183 धावड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करपी भारतीय पंगड 19 ओव्हरींनी 148 धावड्यो करून आऊट झालो. पहिली फलंदाजी करपी आयर्लंडान निर्धारित 20 ओव्हरींनी 9 बाद 182 धावड्यो केल्ल्यो. मॅथ्यू हॅलार्ड हाका प्लेयर ऑफ द मॅच म्हणून वेचून काढलो. फाल्यां हे माळेंतली दुसरी आणि निमाणी T20 मॅच जातली. काल फिफा विश्वचषक 2026 गट आयच्या मॅचीत फ्रान्सान नॉर्वेचेर 4-1 अशी मात केली आणि सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली. ह्या जैताक लागून फ्रान्स पहिल्या गटात पहिल्या क्रमांकाचेर पावलो. नॉर्वे 6 गुण घेऊन 32 फेरयेत पावला जाल्यार सेनेगल हे निमाणे फेरयेत पावपाच्या सर्तीत उरला. FIH दादल्या प्रो हॉकी लीग सर्तीत लंडनातल्या ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरात भारतान पाकिस्तानाक 7-1 असे हरयले. अबू बकरान पाकिस्तानाक सुरवेक आघाडी दिले उपरांत भारतान 7 वेगवेगळ्या तरेन गोल करून फुडार घेतलो. फाल्यां भारत इंग्लंडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान बिहार, छत्तीसगड, कोकण, गोय, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काय वाठारांनी लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. जाल्यार उदेंत उत्तर प्रदेशात खर उष्णताय ल्हाराची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशल्स राष्ट्रीय दिसाच्या भांगरा महोत्सवाक मानाचे सोयरे म्हणून हाजीर रावपाक 3 दिसांच्या सेशल्स भोंवडेर वतले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज गुजरातात भारतातली पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचो शुभारंभ करतले. भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मजती खातीर ऑपरेशन अमिस्तात खाला भारतान मानवतावादी मजत आणि भलायकी उपकरणां धाडल्यात. FIH दादल्या प्रो हॉकी लिगात भारतान पाकिस्तानाक 7-1 असे हरयले आणि फिफा विश्वचषकात फ्रान्सार नॉर्वेचेर 4-1 जाल्यार सेनेगलान इराकाचेर 5-0 अशी मात केली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.